आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स हांणी मुखेल वाठारांनी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँकां खातीर आनीक घटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखीत केली. हर घर तिरंगा मोहीम आयच्यान सुरू जाता आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखे मेरेन चलतली. केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटक ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या. भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडान दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन सर्तीन आज बायलांच्या एकोड्या गटाच्या फायनलीन चीनच्या क्यू हनाआड खेळटा. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां काल अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स हांणी फोन केलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले तांणी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी प्रमुख क्षेत्रांनी आनीक घटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली. तांणी उंचेल्या पावण्यावेल्या संवादांत सातत्यपूर्ण गतीची दखल घेतली आनी व्यापार, संरक्षण, म्हत्वपूर्ण उदेवपी तंत्रज्ञान, उर्जा सुरक्षा आनी म्हत्वाच्या खणीज या क्षेत्रान सहकार्य आनीक बळकट करपाचे आपल्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक घडामोडींचेर विचार विनिमय केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाचे उदरगती खातीर नवनिर्माण, संशोधन आनी उदेपी तंत्रगिन्यानाच्या म्हत्वाचेर भर दिला. प्रधानमंत्री मोदी हांणी भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांक आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी राष्ट्रीय हीत दवरपाचे आवाहन केले आनी आपल्या कृतींक लागून देशाक कसो फायदो जातलो आनी ताच्या गरजांची पुर्ती कशी जातली अशें स्वताक विचारपाक सांगले. ते काल IIT दिल्लीच्या 57व्या पदवीदान सुवाळ्यांत उलयताले.
Economic self-reliance, technological self-reliance, industrial self-reliance, ऐसे हर सेक्टर में आत्मनिर्भर बनने के लिए काम कर रहा है. यही विकसित भारत की मजबूत नींव का सबूत है. इस मजबूत नींव पर आपको एक भव्य, सुंदर, विकसित भारत का निर्माण करना है.
केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँकां खातीर आनीक घटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखीत केली. ते काल मुंबईत सहकार नवक्रांती कार्यावळींत उलयताले. डिजिटल वेव्हारांत फसवणुकीचे प्रकार वाढत आसात आनी बँकींग सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर भक्कम फॉरेन्सीक आधाराची गरज आसा अशें तांणी नमूद केले. सायबर आनी अर्थीक गुन्यांव हाताळपाक नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटी वा NFSU कडे सहकार्य करपाचे म्हत्व तांणी अधोरेखीत केले.
आज हमारे अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन और NFSU फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन करेगा. इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बँक इन बॉक्स से हो जाएगी.
तसेच घर मंत्र्यांनी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर वा SOC सुरू केले, जे शारी सहकारी बँकांक 24 वरां सायबर देखरेख आनी सुरक्षा आधार दितले. तशेंच मुंबयच्या फोर्ट वाठारांत नॅशनल अर्बन कॉपरेटीव्ह फायनान्स अँड डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC नव्या कार्यालय इमारतीचे उक्तावण तांणी केले. NUCFDC संस्थेचे मुख्यालय रोखडेच दिल्लीच्यान महाराष्ट्रांत हालयतले, कारण भारतातल्या शारी सहकारी बँकांपैकी 70% बँको ह्यो महाराष्ट्र, गुजरात, गोय आनी कर्नाटका ह्या राज्यांनी आसात अशें तांणी सांगलें. NUCFDC आनी नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटीन शाह हांच्या उपस्थितीन समजिकाय कबलातचेर सयो केल्यो. तशेंच तांणी जायत्या संबंधित सेवांबरोबरूच बँक इन अ बॉक्स उपक्रम सुरू केलो. हर घर तिरंगा मोहीम आयच्यान सुरू जाता आनी ती ह्या म्हयन्याच्या 17 तारखे मेरेन चलतली. ह्या अभियानाचो उद्देश नागरिकांक आपल्या घरांचे तिरंगो फडकावपाक आनी देशभक्ती तशेंच राष्ट्रीय एकचार वाडोवपी कार्यावळींनी वांटो घेवंक प्रोत्साहन दिवप हो आसा. 2022 सुरू जाल्लो हो उपक्रम आतां जनसहभागाच्या एका भव्य मोहिमेंत रुपांतरीत जाला. उनी ह्या मोहिमेक खासा म्हत्व आसा, कारण ती राष्ट्रीय गीत वंदे मातरम हाच्या 150व्या वर्धापन दिसा बरोबर मनयतात. तशेंच देशभरांत वंदे मातरमाचे सामुहीक गायनूय जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गिरायकां खातीर यूपीआय फुकट उरतलो आनी सगळे व्यक्ती ते व्यक्ती वेव्हार निशुल्क उरतले अशें सरकारान स्पश्ट केला. अर्थ मंत्रालयान निवेदनान म्हळा यूपीआय वरवीं फारीकणी करतना गिरायकांक कसलोच वेव्हार शुल्क भरचो पडचो ना जाल्यार चडशे वेपारी वेव्हार फुकट आसतले. जर मर्चंट डिस्काउंट रेट म्हळ्यार एमडीआर शुल्क लागू केले तर ते फक्त एका विशिष्ट मर्यादेपेक्षा चड मूल्य आशिल्ल्या मर्चंट वेव्हारांचेर नाममात्र तरान आकारतले अशें मंत्रालयान स्पश्ट केला. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्यान केल्ली दुरुस्ती ही यूपीआयची दीर्घकालीन स्थिरताय तांत्रीक प्रगती आनी उदयोन्मुख तोके आड लवचिकता सुनिश्चित करपाच्या उद्देशान एक सक्षम तरतूद आसा अशें मंत्रालयान सांगले. केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या. सगळ्यांत चड नेमणूक म्हळ्यार 15 न्यायाधीशांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयान केल्या. तेच बरोबर कलकत्ता उच्च न्यायालयान 8, कर्नाटक उच्च न्यायालयान 6 आनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयान 1 न्यायाधीशाची नेमणूक केल्या. कायदो न्याय मंत्रालया प्रमाण ह्या 30 न्यायाधीशां मदीं 20 वकील आनी 10 न्यायिक अधिकाऱ्यांचो आसपाव आसा. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षते खाला काल भोपाळान 11वी ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांची बसका झाली. ब्रिक्स वांगडीन भागीदार देशांमधले सांस्कृतीक सहकार्य घटमूट करपाच्या हेतून ह्या बसकेन भोपाळ घोषणापत्र आपणायले. ब्रिक्साचे 10 वांगडी आनी 4 भागीदार देशांसयत 14 देशांच्या प्रतिनिधींनी ह्या बसकेन वांटो घेतलो. सांस्कृतीक आनी सर्जनशील उद्देगांक चालना दिवपाच्या मार्गांचेर प्रतिनिधींनी चर्चा केली. कलाकारांक चड संदी निर्माण करपाचेरूय तांणी भर दिलो. सांस्कृतीक दायजाचे जतन आनी संवर्धन हे आनीक एक मुखेल लक्ष आशिल्ले. जम्मू काश्मीरान ट्रॅकाच्या दुरुस्तीचे काम आनी वायट हवामानाची परिस्थिती लक्षात घेत आयच्यान बालटाल आनी पहलगाम ह्या दोनूय मार्गावेल्यान श्री अमरनाथची यात्रा स्थगीत उरतली. हालींच जाल्ल्या पावसाक लागून यात्रेच्या ट्रॅकांचेर कांय असुरक्षीत वाठारांची दुरुस्ती आनी देखरेख करपाची गरज आसा आनी शिमी रस्ते संघटनेन हे दुरुस्तीचे काम हातांत घेतला अशें काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग हांणी निवेदनान म्हळां. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांक वायट हवामानाचो अदमास उक्तायला अशें तांणी सांगले. 57 दिसांची वर्सुकी यात्रा 3 जुलयाक अनंतनाग जिल्ह्यांतल्या पारंपारीक चंदनवारी मार्गांतल्यान आनी गंदरबाल जिल्ह्यांतल्या बालटार मार्गांतल्यान एकाच वेळार सुरू झाली. आतां मेरेन 4.8 लाख मायज भाविकांनी ह्या पवित्र गुहा मंदिरांत दर्शन घेतले. भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडान दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी मुसळधार पावस पडपाची शक्यताय आसा. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, केरळम, माहे, कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, लक्षद्वीप आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर आज वीज आनी वादळी वाऱ्या सयत गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा दक्षिण कोरियांतल्या आसनांत चलतल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन सर्तींत आज बायलांच्या एकोडे गटाच्या फायनलींत चीनच्या क्यू हनाड खेळटा. काल सेमीफायनलींत अश्मितान भारतीय खेळगडे रक्षिता रामराजाक 21-13, 16-21, 21-13 अशें हारयले. आतां निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स हांणी मुखेल वाठारांनी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतीक धोरणात्मक भागीदारी आनी कटमूट करपाच्या उपायांचेर चर्चा केली. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी शारी सहकारी बँका खातीर आनी कटमूट सायबर सुरक्षा आनी डिजिटल संरक्षणाची गरज अधोरेखित केली. केंद्र सरकारान मद्रास, कलकत्ता, मध्य प्रदेश, कर्नाटका ह्या 4 उच्च न्यायालयांनी 30 नव्या न्यायाधीशांची नेमणूक केल्या. भारतीय हवामान खात्यान आज उत्तराखंड आनी छत्तीसगडान दाट उटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांज्यो 6:30.